श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। देवानी सांगितलं की मनाला हळूहळू आटोक्यात आणायला पाहिजे। अर्जुनाचा प्रश्न होता की हे मन अत्यंत चंचल आहे, हे इतक्या सहजासहजी काबूमध्ये येईल असं मला वाटत नाही, आणि तू तर समदर्शनाचा योग सांगतो, मनाला संयमित करून सर्वांमध्ये परमात्म्याला पाहणे हे काही तितकं सोपं नाही। तर त्यावर देवानी सांगितलं की याचे कितीही दुर्गुण असले पण याचा एक चांगला सद्गुण असा आहे की याला ज्या गोष्टीची आवड लावावी त्याच्यामध्ये हे लागत असते। का जे यया मनाचे एक निके, जे हे देखिले गोडीचिया ठाया सोके, म्हणून अनुभव सुखची कौतुके दावीत जाईजे। याला अनुभव सुखच दाखवत जायचं जेणेकरून हा हळूहळू आत्मसुखाच्या मार्गाला लागेल। आता पुढे चालून अर्जुनाने देवाला म्हटलं की देवा, किती मोठी कृपा केलीस, जन्मात मला कधी समजलं नाही हा योग म्हणजे काय, आणि तू योग हा खूप चांगल्या पद्धतीने मला समजावून सांगितला। हा आता आगवेया जन्मा, तुझे नि प्रसादे पुरुषोत्तमा, योग परिचयो आम्हा जाहला आजी। यापुढे आणखीन एक प्रश्न महत्त्वाचा करणार आहे अर्जुन, आणि त्या 37व्या श्लोकापासून आजचा आपला हा भाग सुरू होईल। सुरू करूया 6वा अध्याय श्लोक 37 आणि त्यापुढचा भाग। पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। अयति श्रद्धयोपेतो योगाचलित मानसाः अप्राप्य योग संसिद्धिं काम गति कृष्ण गच्छति कच्चिन्नो भय विभ्रष्ट छिन्ना भ्रमीव नश्यति अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणापथि एतन्मे संशयं कृष्ण छेत्तु मर्हस्य शेषताः त्वदन्यः संशयस्यास्य छेत्तान ह्युपपद्यते। अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्णा, मनुष्य श्रद्धेने युक्त असला पण त्याचे मन काही काळाने योगापासून चलित झाल्याने त्याचा प्रयत्न सुटला आणि त्या कारणाने त्याला योगसिद्धी प्राप्त झाली नाही, तर मग तो कोणत्या गतीला जातो? किती मार्मिक प्रश्न आहे। हे श्रीकृष्णा, इंद्रिय सुख आणि मोक्ष या दोहोंपासून तो भ्रष्ट झालेला ब्रह्मप्राप्तीच्या मार्गामध्ये आधारहीन आणि मतिहीन झालेला, इतर ढगांपासून वेगळ्या झालेल्या ढगांप्रमाणे नाश तर पावत नाही ना? हे कृष्णा, ही माझी शंका पूर्णतेने नाहीशी करण्याला तूच एक समर्थ आहेस। ही शंका नष्ट करण्यास तुझ्याखेरीज मला दुसरा कोणी समर्थ आढळत नाही। किती प्रॅक्टिकल प्रश्न आहे अर्जुनाचा। परियाणी कैक गोसाविया मज संशयो असे साविया, तो तू वाचुनी फेडावया समर्थु नाही, मनोनी गा सांगे गोविंदा कवण एकू मोक्षपदा, झोंबत होता श्रद्धा उपाये विण, इंद्रिय ग्रामोनी निगाला आस्थेचिया वाटा लागला, आत्मसिद्धीचिया पुढीला नगरा यावया, तव आत्मसिद्धी न ठकेची आणि मागुते न येव वेची, ऐसा अस्तु गेला माझारीची आयुष्यमानू, जैसे अवकाळी आभाळ अळुमाळू सपातळ विपाये आले केवळ वसेना वर्षे तैसी दोन्ही दुरावली जे प्राप्ती तव अलग ठेली आणि अप्राप्ती ही सांडवली श्रद्धा तया ऐसा बोलांतरला काजी जो श्रद्धे चाची समाजी बुडला तया होजी कवण गती। अर्जुन म्हणाला महाराज मला आणखी एक शंका आलेली आहे आणि ती दूर करण्यास तुमच्या वाचून कोणी समर्थ नाही म्हणून देवा मला सांगा एखादा योग्य परिश्रम केल्याशिवाय केवळ फक्त श्रद्धेच्या जोरावर मोक्षपदाला काबीज करावयास पाहत होता आणि त्यांनी तशी तयारी केली तसा अभ्यास केला पण पुढले गाव जे आत्मसिद्धी म्हणजे गंतव्यस्थान जे आत्मसिद्धी जे टार्गेट होतं त्या टार्गेटाला पोचण्याच्या आधीच तो इंद्रियरूप गावाहून निघून आस्थेच्या वाटेला लागला पण तो आत्मसिद्धीच्या गावाला पोचलाच नाही आणि त्यास परतही येवत नाही असा जो मध्येच असताना त्याचा आयुष्यरूपी सूर्य अस्ताला गेला भलत्यावेळी विरळ असे थोडे नुसते चुकून ढग आले तर ते टिकत नाहीत आणि ते बरसतही नाहीत त्याप्रमाणे विषय आसक्तता व मोक्ष ही दोन्ही त्यास दूर राहिली अशी की आत्मसिद्धीची प्राप्ती तर दूरच राहिली आणि दुसरीकडे आपल्यास आत्मप्राप्ती होणार नाही अशी आशाही त्यास श्रद्धा असल्यामुळे सोडता येत नाही कारण तो श्रद्धावान आहे अशाप्रमाणे जो पुरुष उशिरामुळे फसला कारण त्यांनी अभ्यास उशिरा सुरू केला होता अध्यात्माची बैठक त्यांनी उशिरा सुरू केली जो आत्मप्राप्तीविषयी पूर्ण श्रद्धा असताना मरण पावला त्याला सांगा महाराज कोणती गती प्राप्त होईल तो इकडचाही राहिला नाही आणि तिकडचाही राहिला नाही आता त्याचं काय व्हायचं त्याच्यावर भगवान श्रीकृष्ण उत्तर देत आहे श्री भगवान उवाच पार्थ नैवेह नामूत्र विनाशस्तस्य विद्यते नहि कल्याण कृत कश्चित् दुर्गतिं तात गच्छति श्रीकृष्ण परमात्मा म्हणाले हे पार्था इहलोकी अथवा परलोकी कोठेही त्याचा नाश होत नाही कारण बाबा शुभ करणारा कोणीही कधीही दुर्गतीला जात नसतो तव कृष्ण म्हणती पार्था जया मोक्ष सुखी आस्था तया मोक्षा वांसूनी अन्यथा गती आहे गा परीये तुलेची एक घडे जे माझारी विसवावे पडे तेही परीयसेनी सुरवाडे जो देवा नाही एरवी अभ्यासाच्या उचलता पावली जरी चालता तरी दिवसा आधी ठाकिता सोहम सिद्धिते परी ते तुला वेगू नव्हेची म्हणोनी विसावा तरी निकाची पाठी मोक्षू तव तैसाची ठेविला असे तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना ज्याला मोक्ष सुखाची उत्कट इच्छा आहे त्याला मोक्षाशिवाय दुसरी गती आहे का पण एवढेच एक होते की मध्ये त्याला विसावा घ्यावा लागतो मध्ये त्याला विश्रांती घ्यावी लागते पण ते विसावा घेणेही असे सुखकर असते की जे इंद्र इत्यादी देवांनाही प्राप्त होत नाही वास्तविक अभ्यासाच्या जलद पावलाने जर तो चालता तर मरणापूर्वीच ब्रह्मसिद्धीस येऊन मिळाला असता पण तितक्या वेगाने अभ्यास न झाल्यामुळे विसावा घेणे भागच पडते पण नंतर मोक्ष त्याच्याकरता ठेवलेलाच असतो त्याला मोक्षाशिवाय काही दुसरा पर्याय नसतोच आणि त्याला कालांतराने का होईना, पुढच्या जन्मी का होईना, मोक्ष दुरावत नाही, त्याला मोक्ष मिळतोच. प्राप्य पुण्यकृताम लोकानुषित्वा शाश्वती समा शुचीनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो भिजायते. तो योग भ्रष्ट पुण्यकर्मे करणाऱ्यांच्या लोकाला जाऊन तिथे पुष्कळ वर्षे वास केल्यानंतर शुद्धाचरणी आणि वैभवशाली अशा एका कुलामध्ये जन्म पावतो आणि पुढचा मार्ग पुढे त्याला मिळतो. ऐके कवती कहे कैसे शतमखा लोक सायासे ते तो पावे अनायासे कैवल्य कामू मग तेथींचे जे अमोघ अलौकिक भोग भोगिताही सांग कांटाळे मन हा अंतरायो अवचिता का ओढवला भगवंता दिवी भोग भोगितानुतापी नित्य पाठी जन्मे संसारी परी सकळ धर्माचिया माहेरी लांबा उगवे आगरी विभव श्रियेचा जयाते नितिपंथे चालिजे सत्य धूत बोलिजे देखावे ते देखिजे शास्त्र दृष्टी वेद तो जागेश्वरू जया व्यवसाय निजाचारू सारा सार विचारू मंत्री जयाते जयाचा कुळी चिंता जालीश्वराची पतिव्रता जयाते गृह देवता आदि रिद्धी ऐसी निज पुण्याचिया जोडी वाढिन्नली सर्व सुखाची कुळवाडी तिये जन्मे तो सुरवाडी योगच्युतु. ऐक अर्जुना, कसा चमत्कार होतो तो. शंभर यज्ञे करणाऱ्यास कष्टाने जी स्थिती प्राप्त होते ती त्या मोक्षाची इच्छा करणाऱ्यास अनायासे श्रमावासून मिळते. मग त्या ठिकाणचे जे दिव्य आणि फलदायी भोग ते यथास्थिती भोगीत असतानाही त्याच्या मनास कंटाळा येतो, त्याला नको असतात ते भोग आणि तो म्हणतो देवा ही विघ्न मध्येच का आणलेत, मला तर मोक्ष पाहिजे होता आणि इथे स्वर्गाचे दिव्य भोग कशाला मला दिलेस. असा स्वर्गातील ते दिव्य भोग भोगीत असता तो सारखा पश्चाताप करीत असतो. नंतर तो मनुष्य लोकांमध्ये जन्मतो पण सर्व धर्मांचे वस्तीस्थान आणि वैभव रूप लक्ष्मीचे जे कुलरूपी शेत त्यामध्ये तो भात गोट्याच्या रोपाप्रमाणे वाढतो. जे कुल नीतीच्या मार्गाने चालते, सत्याने पवित्र झालेले बोलते आणि जे पाहणे असेल ते शास्त्रदृष्टीने पाहते, ज्या कुळामध्ये वेद हे जागृत दैवत असते, शास्त्रविहित आचरण हाच ज्याचा व्यापार आहे व सारा सार विचार हाच ज्याचा सल्ला मसलत देणारा प्रधान आहे, ज्या कुळामध्ये चिंता ईश्वराचीच एकनिष्ठ पत्नी झालेली असते आणि रिद्धिसिद्धी या ज्याच्या घरातील देवता आहेत, अशा रीतीने ज्या कुळात आपल्या पुण्याईच्या कमाईने सर्व सुखाचा व्यापार वाढला आहे अशा त्या कुळामध्ये त्या योगभ्रष्टाचा परत जन्म होतो आणि परत जन्म झाल्यानंतर पुढचा अभ्यास लवकरच त्याला गवसतो आणि पुढचे मुक्काम गाठण्यासाठी त्याची तयारी पुढे सुरू होते.
अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम् एतद्धि दुर्लभतरं लोके जन्मं यदि दृष्टिशम् ततम बुद्धिसंयोगं लभते पौरदेहिकं यतते चत्ततो भूया संसिद्धो कुरु नन्दना.
अथवा बुद्धिमान अशा योगी लोकांच्याच कुळामध्ये तो जन्म पावतो अशा तऱ्हेचा हा जन्म या जगामध्ये फार दुर्लभ आहे. हे कुरुनंदना, त्या ठिकाणी पूर्वजन्मीच्या संस्काराने युक्त असलेल्या बुद्धीचा योग होतो. त्यापुढे तो पुन्हा पूर्ण योगसिद्धीसाठी प्रयत्न करतो.
अथवा ज्ञानाग्निहोत्री जे परब्रह्मण्य क्षोत्री महासुख क्षेत्री आदिवंत जे सिद्धांताच्या सिंहासनी राज्य करीती त्रिभुवनी जे कुंजते कोकिलवनी संतोषाचा जे विवेक ग्रामीचा मुळी बैसले आहाती नित्यफळी तया योगियांच्या कुळी जन्म पावे मोटकी देहा कृती उमटे आणि निज ज्ञानाची पहाट फुटे सूर्या पुढा प्रगटे प्रकाश जैसा तैशी दशेची वाट न पाहता वयसेचिया गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तया ते तिहे सिद्ध प्रज्ञेचे निलाभे मनची सारस्वते दुभे मग सकळ शास्त्र स्वयंभे निघती मुखे ऐसे जे जन्म जया लागी देव सकाम स्वर्गी ठेले जप होम करीती सदा अमरी भाट होईजे मग मृत्यू लोकाते वाणिजे ऐसे जन्म पार्था गाजे ते तो पावे.
जे ज्ञानाग्नीमध्ये हवन करतात आणि जे ब्रह्मनिष्ठ आणि वेदसंपन्न असतात व जे ब्रह्मसुखरूपी शेताचे मिरासदार असतात, जे एकमेव आणि अद्वितीय अशा ब्रह्माच्या सिद्धांताच्या सिंहासनावर बसून तिन्ही लोकांमध्ये राज्य करतात व जे संतोषाच्या वनात शब्द करणारे कोकिळे आहेत, जे विवेकरूप गावाच्या मुख्य ठिकाणी असलेल्या ब्रह्मरूप फळाचे नित्य सेवन करतात किंवा ते नित्य सेवन करीत राहिले आहेत, त्या योग्यांच्या कुळात अशा योगभ्रष्टाचा जन्म होतो. आणि मग अल्पवयातच त्याच्या ठिकाणी स्वरूप ज्ञानाचा उदय होतो. ज्याप्रमाणे सूर्य उगवण्याच्या पूर्वी अरुणोदयाचा प्रकाश होतो, अगदी त्याप्रमाणे योग्य अवस्थेची वाट न पाहता प्रौढ वयरूपी गावाला पोचण्याच्या अगोदर लहानपणीच सर्वज्ञता त्याला माळ घालते. तैशी दशेची वाट न पाहता वयसेची या गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते. आणि पूर्वजन्मामध्ये अभ्यास झालाच होता आणि त्या अभ्यासाच्या बळावर बुद्धी अत्यंत अनुकूल असल्यामुळे त्याचे मनच सर्व विद्यांना प्रसवते आणि मग सर्व शास्त्रे आपोआप त्याच्या मुखातून निघतात. ज्याकरिता देव कामनायुक्त होऊन स्वर्गास नेहमी जप होम इत्यादी करीत राहिले आहेत, असा जो जन्म आणि देवांनी भाट होऊन मृत्यूलोकाचे वर्णन करावे असा तो जन्म अर्जुना तो त्याला प्राप्त होतो. मंडळी, माऊली आपल्या निरूपणात सांगत आहे की त्याचा पूर्वीचा अभ्यास हा वाया जात नाही आणि कितीतरी जन्मांचा त्याचा अभ्यास असतो. त्यानंतर त्याला काही दिवस स्वर्गातले दिव्य भोग भोगायला मिळतात, पण ते दिव्य भोग त्याला नको असतात. तो आत्मा परत परत परमात्म्याला म्हणतो की हे परमात्म्या, मला कशाला इथे टाकलं, मला नको आहे हे भोग, मला तर माझा मोक्ष पाहिजे. आणि मुमुक्षू म्हणून त्याची जी इच्छा जी असते त्या इच्छेच्या पोटी परत त्याचा जन्म एका नीतिमान कुळामध्ये होत असतो. फार पूर्वीचं जाऊ द्या, ज्ञानेश्वरी लिहिणारे जे ज्ञानेश्वर महाराज आहेत त्यांच्या काळातलेही जाऊ द्या. अलीकडच्या काळात, अत्यंत जवळच्या काळात आपण पाहू, काही असे थोर महात्मे झालेत ज्यांना अत्यंत लहान वयात बालवयामध्ये त्यांना आत्मबोध झाला, आत्मसाक्षात्कार झाला आणि त्या आत्मसाक्षात्कारामुळे त्यांना हा प्रपंच नको नकोसा झाला. त्यांनी संपूर्ण जगालाही वाट दाखवली. असे कितीतरी उदाहरण आपल्यासमोर आहे. रामकृष्ण परमहंस किती लहान वयात त्यांना वैराग्य आलं होतं, लग्न झालं, संसार झाला, सगळं झालं, तरी पण त्यांच्या आतला जो बोध होता, कायमस्वरूपी त्यांचं मन परमात्म्याच्या ठाई गुंतलेलं असायचं. शिर्डीचे साईबाबा अत्यंत लहान वयात, जेव्हा 12 ते 14 वर्षाचं वय होतं ज्यावेळी ते पहिल्यांदा शिर्डीत आले होते, अत्यंत लहान वयात ते आले होते आणि इतक्या लहान वयातला तो तपस्वी, त्यावेळी लोकांना माहितीही नव्हतं हे कोण आहेत. कायमस्वरूपी मातीच्या घागरीत पाणी वाहायचे, कच्च्या मातीच्या घागरीत पाणी भरून आणायचे, फुलझाडांना टाकायचे, कायमस्वरूपी त्या निंबाच्या झाडाखाली बसून ध्यानस्थ असायचे, तपस्या करायचे. लोकांना समजायचंही नाही, त्यावेळेस लोकांना माहिती नव्हतं हिंदू आहे की मुसलमान आहे, हा वादही नव्हता. गजानन महाराज शेगावचे, त्याचप्रमाणे अक्कलकोटचे स्वामी, हे सर्व कुठून आलेत, कोण त्यांचे मायबाप होते, कशी त्यांची तपस्या सुरू झाली, कोणती साधना त्यांनी केली, आणि त्याही नंतर रमण महर्षी तामिळनाडूमध्ये तिरुवन्नमलाई म्हणून एक स्थळ आहे, तिथे रमण महर्षींचा आश्रम आहे. अत्यंत लहानशा गावामध्ये, अत्यंत खेड्यामध्ये, खूप लहान असताना त्यांच्याकडे कोणाची तरी मृत्यू झाला आणि मृत्यू झाला, सगळं घर रडत होतं, तेही जवळच्या खोलीमध्ये जाऊन पडले. नेमकं मृत्यू म्हणजे काय आहे, काय असते त्यांना समजत नव्हतं, म्हणून ते शेजारच्या खोलीत जाऊन झोपलेत की मी पण मरून पाहतो, मरणे म्हणजे काय. अत्यंत लहान वय होतं, 5वी 6वीत ते होते, आणि त्या वयात झोप म्हणजे काय, ते मृत्यू म्हणजे काय, नुसतं झोपण्याची अवस्था असं समजून त्या अवस्थेत त्यांना समाधी लागली आणि तेव्हापासून त्यांनी घर सोडलं, तर ते आता भगवान रमण महर्षी म्हणून ओळखले जातात. त्यांची जिवंत समाधी, जिवंत नाही पण जागृत समाधी किंवा सचेतन समाधी किंवा सचेतन सूक्ष्मरूप, अजूनही लोक त्याचा अनुभव घेतात. आणि त्या तिरुवन्नमलाईमध्ये रमण महर्षीच्या आश्रमात जाऊन तिथे राहतात, ध्यान धारणा करतात. तर हे सर्व तपस्वी अत्यंत लहान वयात त्यांना हा लाभ झाला. त्याचं कारण असं होतं की तत्पूर्वींच्या जन्मामध्ये त्यांची तपस्या इतकी जास्त झाली होती, पण योग भ्रष्ट झाल्यामुळे ते पूर्णपणे मोक्षत्वापर्यंत पोचू शकले नाही. आत्मस्थितीचा, आत्मसुखाचा लाभ होण्याच्या आधीच जीवन संपलं आणि त्यामुळे त्यांना परत जन्म घ्यावा लागला. आणि आता जो हा जन्म झाला, त्या जन्मामध्ये त्यांनी ते काम आपलं पूर्ण केलं आणि जिवंत असतानाच त्यांना ती नैष्कर्म्य स्थिती प्राप्त झाली आणि नैष्कर्म्य स्थितीच्या माध्यमातून ते मोक्षापर्यंत गेलेत. अजूनही असे कितीतरी तपस्वी या देशात, या धरतीवर आणि या पृथ्वीवर आहेत. आपल्याला ते समजत नाही, कळत नाही, नाहीतर असे कितीतरी लोक या धरतीवर अजूनही विद्यमान आहेत आणि हिमालयामध्ये तर अनेक आहेतच आहेत. हा सुंदर भाग वेळेच्या मर्यादेमुळे आज आपण इथे थांबवणार आहोत. 43वा अध्याय 6व्या श्लोकाचा आपला पूर्ण झाला आहे आणि उद्या 6व्या श्लोकाच्या 44व्या भागापासून आपण पुढे निरूपण घ्यायला सुरुवात करू. आज इथेच थांबूया. पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.